chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी वेळेत सुरू करावा गाळप हंगाम। साखर कारखान्यांनी वेळेत गाळप हंगामाची सुरुवात करावी, तसेच गाळप हंगामापूर्वी यार्ड आधीची व्यवस्था दुरुस्त केली जावी। याशिवाय ऊसाचा सर्वे गावांमध्ये जाऊन करावा। याबरोबरच ज्या शेतांमध्ये व्यावसायिक हालचाली संचलित आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत ऊस सर्वेमध्ये सामील करून घेऊ नये। ऊस समिती लिब्बरहेडी चेअरचे चेअरमन प्रतिनिधी सुशील राठी यांनी सोमवारी आयोजित समीक्षा बैठकीमध्ये हे निर्देश दिले। त्यांनी सांगितले की ऊस सर्वे योग्य पद्धतीने होत असेल तर गाळप हंगामाच्या अधिकांश समस्या आपोआपच संपतात। यासाठी पूर्ण सर्वे पूर्णपणे पारदर्शी व्हावा। त्यांनी सांगितले की ऊस थकबाकीसाठी साखर कारखान्यावर दबाव बनवला जात आहे, लवकरात लवकर शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जाईल। बैठकीमध्ये ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक आशिष नेगी, समिती सचिव जयसिंग, अनंत सिंग, ब्रजपाल सिंग, राजदीप सिंग आदी उपस्थित होते।